हरे कृष्ण। सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आजचा हा भागवताचा सब्जेक्ट गुरुविषय आहे। आपल्याला माहित आहे की या मत्स्यावतार कथेमध्ये सत्यवत मुनी यांना भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे आणि ते प्रार्थना करत आहेत। तर या अनुषंगाने मी प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक कहाणी सांगतो। तर कहाणी अशी आहे, प्रसंग, एक राजा एका नगरामध्ये राजा असतो, त्याला सुंदर असा राजकुमार असतो, एक मुलगा। एकुलता एक असल्यामुळे आपल्या मुलाच्या आनंद प्रित्यर्थासाठी त्याने असंख्य वानराच्या समूहाला पालन पोषण केलं होतं। वानरासी पाळले होते त्याने आणि या वानराला काही साधारण खाल नाही, झाडातली फळं सुद्धा, पाला सुद्धा, काकडी, टमाट, आणखी एवढंच की नाही तर राजप्रसादामध्ये दररोज होणारे राजभोग सुद्धा त्यांना खायला मिळायचे। जेवढे राजकुमारला खायला मिळायचं या सध्या माकडांना, या वानराला सुद्धा तेच खायला मिळायचं। हे सगळे खुश होते, एकदम आनंदी आनंद जीवन चाललं होतं सगळ्यांचं। आणि राजकुमार या वानराचा आनंद घेत असे आणि याच्यातला एक प्रौढ वानर होता, थोडा म्हातारा होता बिचारा, याला मात्र शुक्राचार्यासारखं बृहस्पतीसारखं ज्ञान होतं, हा दूरदृष्टी होता थोडा। याच्या असल्यामुळं हा नेहमी बाकीच्या वानराला उपदेश करत असे आणि आतापर्यंत बाकीचे वानर याचं सगळं ऐकत आलेले असतात आणि आता देखील ऐकत असतात। पण याच राजदरबारामध्ये या राजकुमाराच्या आनंदासाठी काही मेंढ्या देखील पाळलेल्या असतात। या मेंढ्यांना मोमो लोकर असते आणि याच्यातली एक मेंढी मात्र फार लसाळी असते। लसाळी हा शब्द फार गावठी आहे, म्हणजे नेमकं काय म्हणायचं मला समजत नाही। हा म्हणजे ही काय करते, ही काय करते की ज्या ठिकाणी हिला एवढं जरी खायला दिलं जातं तरी सुद्धा ही किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये अशा चपात्या तयार करून ठेवलेल्या असल्या, कुठं धान्य घमेलत असलं त्यात जाऊन तोंड घालायची आणि कुणाचं लक्ष लागायचं, तो कुकिंग करणारा व्यक्ती अचानक लक्ष त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे बापरे, ह्यांनी सगळा डिस्टर्बन्स केलं, भगवंताला राजकुमाराला कुणालाच भोग न लागता हिने उष्ट केलं। पण त्याला एवढा राग यायचा की सतत मार खायची ही मेंढी, सारखी मार खायची। आणि मग हा कुक आहे हा इच्छावरती एवढा वैतागून गेला होता, पण ती मेंढीचा स्वभाव काय जात नव्हता, ती मेंढी तशीच करायची, रोज यायची। आणि मग हा कुक काय करायचा, त्याच्या हातात घावल ते त्याला सापडेल ते तो मारायचा त्याला फेकून, जसं तिला मार बसला की मग ओरडत पळत जायची। तर असं हे नित्य चाललं असतं। तो वानराचा प्रमुख आहे, या नित्य घटणाऱ्या घटना रोज बघत असतो, त्याची दूरदृष्टी तो ध्यान करून जाणतो। अरे बापरे म्हणतो की हा ही मेंढी एवढी विचित्र आहे की, आणि ह्या कुकचा आणि मेंढीचं काही जमत नाही, हा कुकला अत्यंत राग येतो आणि त्याच्या हातात सापडेल ते मारत असतो। आणि मग जर याने आज हा उलती मारतोय, काही चमचा मारतोय, काही बेलन मारतोय, ते त्या ठिकाणी अग्निपशी असतोय हा, कदाचित त्याला जास्त राग आला तर त्या अग्नीतलं लाकूड देखील तो मारू शकतो, जळतं लाकूड, कारण त्याला तेवढा राग येतोय आणि तो मारतोय बिंदासपणे। आणि कदाचित जर याने त्या कुकने त्या स्वयंपाकाने जर त्या अग्नीतलं लाकडीच जर त्या मेंढीला मारली तर काय होईल, तिची लोकर लोकरील कापसाप्रमाणे असते जशी त्याला ती मारल्यानंतर आग लागेल आणि मग मेंढी राजदरबारामध्ये त्या ठिकाणी भुसा जिथं ठेवलेला आहे त्या भुस्यामध्ये लोळायला जाईल आग विझवण्यासाठी, मात्र तो भुसा गोड्यांचं खाद्य येतो, प्रचंड गंज वळई लावलेली आहे तिथे ती, आणि ते आरडाओरडा करील त्यावेळेला सगळे मोठी आग लागेल, सगळा राजमहालला आग लागली जाईल आणि घोडे भाजले जातील, काही घोडे मरतील, हा सगळा फार मोठा उपद्रव होईल। आणि मग ज्यावेळेला काही घोड्यांना भाजलेलं असेल त्यावेळेला आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की शाल्योत्र नामाचा एक चिकित्सक आहे की पशु चिकित्सक आहे तो, त्याला असं ज्ञात आहे की घोड्यांना जर भाजलेलं असलं त्याचे घाव भरून काढण्यासाठी वानराची चरबीच लावावं लागते, त्याद्वारे ते घाव भरून येतात आणि मग भविष्यात असं घडू शकतं। यामुळे तो वानर फार चिंतित पडला आणि आपल्या बाकीच्या सगळ्या वानरांना म्हणतो की आज तुम्हाला मला काही उपदेश द्यायचा आहे, सगळ्यांनी एकत्र या। आणि मग हा उपदेश देतो की हे बघा, आपण या राजवाड्यामध्ये फार आनंदाने जीवन जगत आहोत, परंतु जेवढं आपलं आनंदी जीवन सध्या चाललेलं आहे हेच आनंद जीवन आपल्या विनाशास एक दिवस कारणीभूत ठरू शकतं। म्हणून सावधान। काय सावधान? म्हणले की हे मेंढी आहे ही एवढी विचित्र आहे की रोज ती मार खाते तरी किचनमध्ये जाताना राहत नाही आणि तो स्वयंपाकी रोज हिला फेकून मारतो काहीतरी। हे मारल्यानंतर एका दिवशी तिने जर आगणी फेकून मारला, त्याने जर आगणी पेटता आगणी जर मारला तर तिला लोकर आहे ती कापसासारखी जळेल आणि ती विजवायला सगळ्या राजवाड्यामध्ये फिरेल आणि राजवाड्याला मोठी आग लागली जाईल आणि मग ती घोड्याच्या तबेल्यात जाईल, काही घोडे भाजले जातील आणि मग त्या घोड्यांचे घाव भरण्यासाठी वानराची चरबी लागते असं शाल्योत्र पशुचिकित्सक याला ज्ञात आहे आणि हे राजा कुठून तरी शोधून काढील तो शल्यचिकित्सक आणि मग नंतर आपला वध होईल। जो राजा आपल्याला आज एवढ्या मोठ्या आनंदानं, जो राजकुमार एवढ्या आनंदानं आपल्यावरती प्रेम करतोय, हाच राजकुमार हाच राजा आपला वधास कारणीभूत होईल। म्हणून मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत तुम्ही शिष्य नात्याने माझा ऐकत आला आहात, पण भविष्यातला हा विनाश टळण्यासाठी माझा ऐका। हे आनंदी जीवन आज रात्रीच्या रात्री सोडून द्या आणि रात्रीच्याच वेळेला आपण जंगलामध्ये पलायन करूया आणि आपले प्राण वाचूया। तर सगळे वानर म्हणाले हो म्हणाले आणि तिथून सभा संपल्यानंतर जो तो आपला मानसिक तर्क करायला लागलाय, अरे हा काय म्हातारा झालेला आहे, याला म्हातारपणी घेण्यात की चिंता करायची सवय असते काहीतरी, उगाच काय नसलं तर कल्पना करायची आणि त्याच्यावरती चिंता करायची, हे म्हातारपणाचं काम असतं। आणि हा तसंच गुरु आहे हा, पण म्हातारा झालेला आहे त्याच्यामुळं आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण याची जी ही कल्पना आहे हे कल्पना म्हणजे हातचं सोडायचं आणि उगाच पळतेच्या मागं पळायचं असं भाग आहे। जंगलात जाऊन अन्नासाठी रोज वाज अख्खा दिवस अन्नासाठी हिंडावं लागतं, एका झाडाला पाला असतो दुसऱ्या झाडाला पाला नसतो, कुठं फळं असतात काय असतं, पण इतर राजप्रसादामध्ये केवढं आनंदाने आम्ही राजभोग खातोय, हे आनंद सोडायचं आणि जंगलामध्ये का जायचं, हे काय बरं नाहीये। आणि हे काय ती मेंढी आहे त्या किचर स्वयंपाकाला काही समजत नाही का, तो आगणी कसा काय मारू शकतो, तो मारणार नाही आगणी कारण त्याला देखील ज्ञान आहे ना। असा तर करून ते कोणीच मनामधून न जाण्याचा विचार करतात आणि दुसऱ्या दिवशी हा विचारतो, अरे तुम्ही तयार नाही होत जायला? त्यावेळेला तो मोठा वानर म्हणतो की बाबा मला तर सगळं हे विनाशकारी दिसते, मी आजच्याच निघून जातो। आणि तो वानर एकटा जंगलामध्ये निघून जातो आणि भविष्यामध्ये नेमकं असंच घडतं। काय घडतं की ही जी लसाळी मेंढी आहे नेहमीप्रमाणे त्या किचनमध्ये जाते आणि त्या ठिकाणी धान्यामध्ये त्या घमेल्यामध्ये धान्य ठेवलेलं असतं, त्या घमेल्यामध्ये तोंड घालते आणि हा तिचा नित्यक्रम। रोज या कुकच्या लक्षात यायचं की कुक तो फेकून मारायचा, पण आज कुकच्या लक्षात थोडं उशिरा येतं आणि उशिरा आल्यामुळं तिने अर्ध धान्य संपवलेलं असते, त्याच्यामुळे याला प्रचंड राग येतो। म्हणलं की आता हिला आता मारणं असं तसं मारायला नाही पाहिजे, त्याने त्याला एवढा राग येतो की तो अग्नीच्या भट्टीमधील जळतं लाकूड घेतो आणि तिला फटदिशी मारतो आणि जसं मारतो तिची लवकर जळली जाते, लवकर जळली जाते की ती बोरडायला लागते आणि तशी जिथं भुसा असतो ठेवलेला त्यात जाऊन विजवायला बघते, त्या ठिकाणी बाजूलाच घोड्यांचा तबेला असतो आणि ती गंज ती वळई पेटली जाते आणि मोठा प्रचंड असा अग्नी तयार होतो, सगळा कल्लोळ मासतो, सगळे घोडे आपल्या ताकदीने काही त्याची कासरे दावे सोडतात आणि पळून जातात, पण काही घोडे मात्र भाजले जातात, काही घोडे तर मरून जातात आणि सगळे लोक राजपथाच्या बाहेर येतात. मेंढी वाचते, सगळे लोक बी वाचतात, वानर बी वाचतात, पण काही घोडे मरतात आणि काही घोडे वाचतात. त्यानंतर राजाला हे सगळं कळतं. त्यानंतर बघायला येतो तर काही घोडे मरून पडलेले आहेत, काही घोडे मात्र वाचलेले आहेत. अग्नीचे भाजलेले घाव त्यांच्या अंगावरती आहेत. म्हणून काय करायचं काय करायचं असा प्रश्न येतो. त्यावेळेला मग शालिहोत्र नामाचा पशुचिकित्सकडे जातो राजा आणि मग तिथून त्याला बोलावलं जातं. आणि हा मात्र लगेच आज्ञा देतो की तुमच्या या घोड्याचे घाव भरण्यासाठी वानराची चरबी यांना रोज लावावी लागेल. आणि म्हणले आमच्या घरीच वानर आहेत. मग हा राजकुमार म्हणतो की तुझ्या आनंदाची गोष्ट आहे ते माझ्या घोड्याला घाव भरणं महत्वाचं जास्त आहे, म्हणून या वानरांना काही सांगू नको, यांना पकडायचं जबरदस्ती आणि ठार मारायचं आणि यांची चरबी काढून घोड्यांना लावायची. आणि असं केलं जात आणि सगळे वानर मारले जातात. तर ही कहाणी आहे. या कहाणीचं तात्पर्य असं आहे की गुरुचं न ऐकल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि आतापर्यंत गुरुचं ऐकलं असतं, परंतु हा गुरु म्हातारा होतो त्यावेळेला मोठा तर्क लावतात ते. आणि या तर्कामुळं एक शारीरिक आनंदामुळं तानमान आपला तर्क लावतात आणि त्याच्यामुळे गुरुची आज्ञा पाळत नाहीत. त्याच्यामुळं या सगळ्यांचा विनाश होतो. जंगलामधल्या वानराला ही खबर लागते की आपले सगळे शिष्य या विनाशाला बळी पडलेले आहेत. फार दुःखी होतो बिचारा, पण करणार काय. तरी सुंदर कथा आहे की हेच आपल्याला शिकवते की गुरुची आज्ञा आपल्या जीवनामध्ये सर्वे सर्व आहे. तर ही कथा मी का सांगितली, कारण आजचा सब्जेक्ट असा आहे. काय सब्जेक्ट आहे की गुरु जीवनामध्ये स्वीकारायला पाहिजे. या सत्यव्रत मुनी या सत्यव्रत राजाने देखील गुरुला स्वीकारलेला आहे ते आपण दुसऱ्या पाठमध्ये बघू. तिसऱ्या पाठमध्ये उपाच्या तात्पर्याविषयी बघू. चौथ्या पाठमध्ये मनुष्याला गुरुची का आवश्यकता हे बघू. आणि पाचव्या पार्टमध्ये आपण गुरुची लक्षणं बघू. आणि सहाव्या पार्टमध्ये हाऊ टू कन्व्हे, म्हणजे ही परंपरा कशी चालवायची पुढे, याचं हे डिटेल ज्ञान बघूया. तर याच्यामध्ये सत्यव्रत मुनी प्रार्थनामध्येच म्हणतात की मी भगवंताला गुरु स्वीकारलेला आहे आणि गुरुची आवश्यकता आहे. तर भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये 20व्या अध्यायामध्ये 17 नंबरचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये म्हटलेला आहे, आपल्या सर्वांना माहित असेल तो श्लोक, नरदेह आद्यम प्लवम सुकल्पम, नाही नरदेह आद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेण नभस्वतेरितम पुमान भवामि न तरेतस आत्मा. याचा अर्थ आहे की नरदेह म्हणजे मनुष्य जह हा फार महत्वाचा आहे आणि हा सुलभ आहे. कशासाठी सुलभ आहे? भक्तियोगासाठी सुलभ आहे. आणि सुदुर्लभ आहे म्हणजे तो अतिशय दुर्लभ आहे. आणि अनेक जन्मानंतर कुठेतरी असे कोरोना व्हायरस सारखे हजारो जन्म मिळतील असे, परंतु मनुष्य जन्म केव्हा मिळेल सांगता येत नाही, असाच सुदुर्लभ आहे. प्लवम सुकल्पम, या मनुष्य देहाची तुलना सागरामध्ये पार करणाऱ्या होडीशी केलेली आहे. आणि याचा कर्णधार म्हणजे नाव चालवणारा व्यक्ती कोण आहे? साक्षात गुरु आहे. माया अनुकल्याणी हा गुरु कशी नाव चालवतो? वारा जर आला नाव चालवायला तर नाव चालवेल ना, तसं मयानुकूलेन नभस्वतेरितम, भगवंतांनी जे सांगितलेले उपदेश आहेत एवं परंपरा प्राप्तम, हे जे ज्ञान आहे वैदिक ज्ञान आहे हे परंपरेद्वारे येतं, भगवंताद्वारे येतं. तर ते नभस्व तेरितम आहे. भगवंताद्वारे आलेले उपदेश आहे तेच गुरु पुढे परंपराद्वारे कन्वे करत असतो. आणि मग अशी ही संधी जर आहे ही प्रत्येक माणसासाठी उपलब्ध आहे. मन जो कोणी अशा संधीचा त्याग करेल तो वास्तविकपणे स्वतःची आत्महत्या करतोय, आणखी दुसरं काही करत नाही. तर हा किती सुंदर श्लोक आहे. तर गुरु म्हणजे कसा आहे, तो स्वतःचे उपदेश देत नाही, तर भगवंताद्वारे जे मिळालेले उपदेश आहेत हाच तो पुढे वाहत नेतो. तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, अशी परंपरेद्वारे ज्ञान वितरित केलं जात. म्हणून आपल्या आत्म्याचं पोषण, आपल्या आत्म्याचा उद्धार होण्यासाठी गुरुची प्रत्येक माणसाला आवश्यकता आहे. तर हा जो उपदेश आहे भागवतामध्ये कोण देतो कोणाला, साक्षात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला देतात. श्रीकृष्ण म्हणतात, पुढे उद्धवाला म्हणतात, अरे उद्धवा, आचार्य गाम विज्ञानियात अवसन्येत कर्हिचित नमृत्य बुद्ध्या स्वयेत सर्वदेव मया गुरु. अरे उद्धवा, अरे हे जे आचार्य आहेत, हे गुरु आहेत, मा विजानियात, हे माझ्यापेक्षा वेगळे नाहीत काय, ते माझ्या समान आहे जवळ. अमन्येत कर्हिचित, त्यांचा कधी त्यांना सर्वसामान्य मानू नकोस, त्यांना कधी निराधार करू नको. ते न मृत्यु बुद्ध्या असो, ते काही मरणाऱ्या मृत्यूलोकाप्रमाणे नाहीत, ते मी निवडलेले असे लोक आहेत. ते सर्व देव मयो गुरु. उद्धवा, ते सगळ्या माणसामध्ये तर श्रेष्ठ आहेत, एवढेच नव्हे तर ते देवतांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. म्हणून जी विरक्ती आहे, विरक्तीने दे धाम ते भगवत्व आपल्याला प्राप्त करायचं आहे, ही विरक्ती कशी येते, श्रुती प्रत्यक्षम ऐतिहम अनुमान या चार गोष्टीने येते. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, उद्धवा, श्रुती प्रत्यहम, श्रुती प्रत्यक्षम ऐतिहम अनुमान, चार गोष्टीने विरक्ती येते आपल्याला. श्रुती म्हणजे वैदिक ज्ञान, प्रत्यक्ष म्हणजे अनुभव, आणि ऐतिहम म्हणजे परंपरागत विद्या, आणि अनुमान म्हणजे तर्क. पण हे सगळं क्रम आहे याचा. जर वैदिक ज्ञान जर आपण ऐकलं, परंपरेप्रमाणे ऐकलं, तर आपल्याला व्यवस्थित अचूक अनुभव येतील, जे आपल्याला जीवनामध्ये उद्धार करण्यास पोषक असतील, आणि याद्वारे सुद्धा आपल्याला तर्क निर्माण होईल. तर्क करणं हा स्वभाव आहे, कारण तर्क करावाच लागतो, कारण गुरु आपल्या काही प्रत्यक्ष म्हणतात की नाही, प्रत्येक पावलं पावले उपदेश त्याला बसले नाहीत. मराठीमध्ये म्हणे काय, सगळं काय हागल्या मुतल्याशी काय गुरुला विचारावं काय, तसं नाही. म्हणजेच काय की काही गोष्टी तर्काने संपन्न करायच्या असतात. म्हणजेच काय की ज्याने गुरुंपरेद्वारे वैदिक ज्ञान ऐकलेलं आहे, त्याद्वारे आपले जर परंपरेगत विद्या वैदिक ज्ञान जर ऐकलेलं असेल, तर त्याप्रमाणेच आपले तर्क देखील असतात, आणि ते तर्क आपल्याला कामी पडतात. परंतु या व्यतिरिक्त जर आपण परंपरेने जर ज्ञान ऐकलं नसेल, वैदिक ज्ञान, तर आपले अनुभव आणि आपले तर्क निश्चित चुकीचे ठरतात. आणि आणखी एक विचित्र प्रकार म्हणजे, हे परंपरेने ऐकून सुद्धा आणि वैदिक ज्ञान ऐकून सुद्धा, अनुभव बरोबर येऊन सुद्धा, जे लोक आहेत, काही लोक आहेत, ते तर्क चुकीचा काढतात. इवन त्यांना काही वेळेला माहीत सुद्धा नसतं की आपला तर्क चुकीचा आहे. वैदिक ज्ञानामध्ये रमलेले असतात सगळं काय, तो नंतर लास्टच्या भागात आपण त्याची चर्चा करू. पण हे सगळं आहे याद्वारे. श्रीकृष्ण म्हणतात उद्धवाला की जी विरक्ती गोष्ट आहे ही अशीच येत असते, अशी काही काय अशी प्रयत्न करून येणारी गोष्ट नाही. की ज्या वेळेला तो व्यक्ती वैदिक ज्ञान परंपरेगत ऐकतो, त्याद्वारे त्याची जिज्ञासा निर्माण होते, ज्या वेळेला त्याचा गौण रस कमी होतो, उच्च रस वाढला जातो. कारण जीव हा नेहमी द्वंद्वामध्ये असतो, फसत असतो. एकतर त्याने नेहमी गौण रसामध्ये मग्न असतो तो, पण हा गौण रस कमी करण्यासाठी उच्च रस वाढला पाहिजे. गीतेमध्ये प्रमाण आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये 59 नंबरच्या श्लोकामध्ये, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाम रसो वर्जम रसो अप्यश्य परम दृष्टान वर्तते. म्हणजे एकतर तो गौण रसात राहील किंवा उच्च रसात राहील. जर तो गौण रसात असला तर उच्च रस म्हणजे त्याला गोडी लागलेली नाही. आणि ज्या वेळेला असं समजायचं की उच्च रसाची गोडी लागलेली आहे त्यावेळेला निश्चित आहे की त्याचा गौण रस कमी झालेला आहे. म्हणजेच ही जी विरक्ती आहे ही विरक्ती अत्यंत महत्वाची आहे भगवंताला प्राप्त करण्यासाठी आणि ती या पद्धतीद्वारे येते. तर त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरु आपल्या जीवनात प्रत्यक्ष हवा आहे. मग गुरु प्रत्यक्ष हवा आहे तर मग या ठिकाणी सत्यव्रत राजांनी गुरु कुठल्या माणसाला केलेलं नाहीये. गुरु कुणाला केलेला आहे? साक्षात भगवंताला. या ठिकाणी म्हणतात ते की भगवंता तुम्ही सर्वज्ञ आहात आणि आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाहत आहोत म्हणून भगवंता आज मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारतो. या श्लोकाचा अर्थच तसा आहे. तर भगवंताला सर्वसामान्य व्यक्ती गुरु स्वीकारत नाहीये. कोण स्वीकारू शकतं? त्याची तेवढी पात्रता असावी लागते. पात्रता काय आहे? की जशी अर्जुनाची पात्रता आहे. अर्जुना देखील भगवंताला गुरु स्वीकारलं, द्रोणाचार्याला देखील गुरु स्वीकारलं. पण द्रोणाचार्य आणि श्रीकृष्ण याच्यामधला फरक काय? द्रोणाचार्याकडून अर्जुनाने तांत्रिक विद्या घेतली आणि श्रीकृष्णाकडून वैदिक ज्ञान घेतलं. म्हणजे जे आत्म्यासाठी पोषक असणारं ज्ञान आहे. आणि अर्जुनाने ज्यावेळेला भगवंताला गुरु केलं त्यावेळेला त्याने आपली नम्रता प्रकट केली. कार्पण्य दोषो उपद स्वभाव पुष्यामिताम धर्मणसुमचेता यश्यहम जाणि चित्तम भ्रुई तन्मे शिष्यस्तम शादिमान ताम प्रपन्न. भगवंता मी पूर्ण गोंधळून गेलेलो आहे, मी पूर्ण शरण आलेलो आहे, अशा परिस्थितीत माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे मला सांगा. ज्यावेळेला अशी शरणागती घेतो साक्षात भगवंताजवळ त्यावेळेला भगवंताने त्याला स्वीकार केला. पण या ठिकाणी सत्यव्रत मुनी अर्जुन, सत्यव्रत महाराज राजा आणि अर्जुन ही दोन्ही उदाहरणं, उद्धव ही तिन्ही उदाहरणे डायरेक्ट भगवंताला यांनी गुरु केलेलं आहे. याचा अर्थ भगवंताला ते प्रत्यक्ष पाहतायत, भगवंताला प्रत्यक्ष बघतायत, भगवंत त्याच्यासोबत आहे. आणि त्या ठिकाणी त्यावेळेला त्या समान कालावधीमध्ये काही आचार्य देखील माणसं असतील पण त्यांनी त्यांना गुरु नाही केलं, डायरेक्ट भगवंताला केलं. कारण भगवंताशी ते प्रत्यक्ष बोलत होते, भगवंताशी प्रत्यक्ष आदान प्रदान करत होते. याचा अर्थ असं नाही की त्यांनी त्या काली समकालीन अशा आचार्यांना मनातून त्यागलं होतं असा अर्थ याचा होत नाहीये. त्यांनी त्यांना बी स्वीकारलं होतं पण प्रत्यक्ष भगवंताजवळ बोललं जातंय त्यावेळेला भगवंताला गुरु म्हणून स्वीकारलं होतं. पण आपल्या सर्वसामान्य माणसाला डायरेक्ट भगवंताला आपण स्वीकारू शकत नाही गुरु, कारण आपली तेवढी लायकी नाहीये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता भगवंत आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात का? आपली एवढी परिस्थिती आहे की आपणाला अंधारामध्ये आपलं शरीर देखील पाहता येत नाही, तर भगवंत कसे पाहणार आपण? आणि भगवंताला जरी विचारलं तरी भगवंत आपल्यावर बोलणार का प्रत्यक्ष? भक्तीचा विकास केल्यानंतर बोलतील बी काय म्हणून. पण सर्वसामान्य माणसाची ती अवस्था नाही, ती लायकी नाहीये. म्हणून सर्वसामान्य माणसाने एखाद्या भगवंताच्या प्रतिनिधीलाच गुरु स्वीकारलं पाहिजे. आणि हे परंपरामध्ये, आपल्या परंपरेमध्ये आपल्या आचार्याने दाखवून दिलेलं आहे. कोण असं आहे ते? हे सहा गोस्वामी आहेत. सहा गोस्वामी होते त्यावेळेला प्रत्यक्ष उपस्थित त्यांच्या समोर चैतन्य महाप्रभू देखील होते. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहेत, परंतु या सहा गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूला याचे गुरु म्हणून स्वीकारलं का? गुरु म्हणून त्यांची शिक्षा करून आज्ञा स्वीकारली, आज्ञेचं पालन केलं, परंतु जे आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांनी वेगवेगळ्या लोकांना स्वीकारलं. जसं सनातन गोस्वामी विद्यापीठी स्थितीला स्वीकारलं, रूप गोस्वामीनं सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींनी सनातन गोस्वामीला स्वीकारलं, जीव गोस्वामींनी रूप गोस्वामीला स्वीकारलं, गोपाल भट्ट गोस्वामींनी कुणाला स्वीकारलं मला माहित नाही, पर या सगळ्या सहा गोस्वामींनी सुद्धा वेगवेगळ्या गुरूंना स्वीकारलेलं आहे. याचं कारण काय? जर भगवंत प्रत्यक्ष तिथं उपस्थित आहे तर यांनी भगवंताला गुरुमन का नाही स्वीकारलं? भगवंत उपजायला होते की तिथे चैतन्य महाप्रभू तर पावले पावले उपदेश देत होते त्यांना, ना चैतन्य महाप्रभूंचा यांनी मनातून त्याग केला नाही किंवा त्यांची आज्ञा पालन केली असं नाही. शिक्षा गुरु म्हणून त्यांची आज्ञा पालन केली, पण म्हणजे आध्यात्मिक गुरुसाठी काही दुसऱ्या मानवाला त्यांनी का निवडलं? का निवडलं असाव? याच उत्तर असं आहे, तुम हा काय काय हा उदाहरण उदाहरण की हे जे ज्ञान आहे, कारण कारण त्यांना काय दाखवायचं होतं, चैतन्य महाप्रभूंना काय आवडतं की आराध्य भगवान व्रजेशतनिया तद्धाम वृंदावनांच, जी वर वज वर्धूंनी जी भक्ती संपन्न केलेली आहे आणि याचं प्रमाण श्रीमद भागवत आहे. आणि भागवत मध्ये काय आहे, भागवताचा भाव काय आहे, भागवताचा भाव हाच आहे की दास दासानुदास. म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी काय दाखवलं, त्यांनी हेच दाखवलं, त्वक्ता तूर्णम अशेष मंडलपती श्रेणी सदा तुच्छ भूत्वादीन गणेशक को करुणया कोपी न कंताश्रितो गोपी भाव रसामृताब्दलहरी कल्लोल मग्नो मुहु वंदे रूप सनातनो रघुयुगो श्रीजीव गोपालको वंदे रूप सनातनो रघुयुगो श्रीजीव गोपालको. कि त्यागलं त्यांनी, त्वक्ता श्रेणी तूर्ण अशेष मंडल श्रेणी सदा तुच्छवत, कि मंडलाधिपते होते ते, पण सगळं त्याग केलं त्यांनी. कसं त्याग केलं, कशासाठी केलं, कि भूत्वा दीन गणेशको, जे भविष्यामध्ये साधारण लोक येतील, गणेशको म्हणजे सामान्य माणसे की त्यांना जीवनमूल्याचं ज्ञान नाही, अशा लोकांना करुणा दाखवण्यासाठी, की एक करुणा निर्माण त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाली की जर भगवंताला प्राप्त करायचं आहे तर स्वतःला तुच्छ समजलं पाहिजे, आणि तुच्छ समजून एखाद्या भगवंताच्या प्रतिनिधीला गुरु स्वीकारलं पाहिजे, आणि हे प्रमाण भविष्यात येणाऱ्या सगळ्या जगाला दाखवायला मिळालं पाहिजे. म्हणून एवढे मोठे मंत्री असताना सुद्धा या मंत्रीपदाचा त्याग केला, कोपीन वस्त्र धारण केलं, कंथा म्हणजे गमछा धारण केला आणि वृंदावनामध्ये फिरायला लागले कृष्ण राधा कृष्ण मोठ्याने गजर करत. तर हे दाखवण्यासाठी वास्तविकपणे त्यांनी वेगवेगळ्या भगवंताच्या प्रतिनिधीला गुरु म्हणून स्वीकारलं, चैतन्य महाप्रभू प्रत्यक्ष उपस्थित असताना सुद्धा. तर हे किती महत्वाचा भाग आहे. आता या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये हे आवर्जून सांगतायत, काय सांगतात की लोकेच आधुनिक समाजामध्ये लोक कसे आहेत, लोक एवढे आज्ञाने आहेत की कुणी साधारण सोने दाखवलं की अरे हा सोने दाखवते म्हणजे काहीतरी विशेष माणूस आहे म्हणून याला गुरु म्हणून स्वीकारायला हरकत नाहीये, अशी लोकांची श्रद्धा आहे की थोडासा थोड्याशा चमत्काराला नमस्कार करण्याची पद्धत आहे. म्हणून गुरुचं महत्व काय, गुरुचं काय योग्यता याच्याविषयी अजिबात ज्ञान नाही या मृत्य मानवाला, कारण त्यांची जो भोगवृत्ती आहे एवढी प्रचंड वाढलेली आहे की गुरुची आवश्यकता आहे जीवनामध्ये, हे ज्ञान आहे त्यांना, परंतु गुरुची योग्यता काय, गुरु कोणाला स्वीकारावं हे त्यांना माहीत नाहीये. म्हणून असे लोक सगळे फसले जातात, कुठेतरी षट व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारतात आणि स्वतः फसतात. आणि असे गुरु देखील आहेत की अशा गुरुंना देखील असे गुरु आहेत की काही त्यांना थोडंफार ज्ञान आहे पण वास्तविकपणे त्यांची देखील अशा गुरूंची भोगवृत्ती एवढ्या वाढलेली आहे की सूक्ष्म शरीराद्वारे निर्माण होणारी प्रसिद्धी भाग आहे, एवढे त्याने एवढे अभिलाषायुक्त झालेले आहेत ते की अशा प्रसिद्धीसाठी ते सर्वसामान्य जीवांचं धन लुटतात. आणि आज आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळते. तर हे फार भयानक आहे. एवढं भयानक की आजकालच्या सरकारला सुद्धा, म्हणजे केवळ भारत सरकारलाच नाही, अमेरिका असो रशिया असो या कुठल्याही सरकारला याचं ज्ञान नाहीये की गुरु जीवनामध्ये आवश्यकता आहे. हे तर सरकार त्यांना वाटतं की अरे आम्ही स्वतःच गुरु आहे, आम्ही सगळ्यांना शिकवायला पाहिजे यांना सगळ्यांना वाटतं. म्हणून त्यांना भलं कोणी असू देत, मी आज कुणाला असा निंदाचा भाग नाही, पण साधूला साधूंच्या जीवना साधूकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. वास्तविक माझा ही परंपरा आहे एक राजेशाहीची किंवा कुठलं राज्य चालवण्याची. पण आजकालचे सरकार आहे हे साधूला आपला दास बनवतात. साधूने सरकारच्या आदेशाप्रमाणे वागलं पाहिजे, म्हणून साधूला सरकारच्या आदेशाप्रमाणे वागावं लागते आणि सरकार मात्र स्वतःला गुरु समजते. तर ही भयानक अवस्था आहे, कारण हे ज्ञान संपलेलं आहे. म्हणून एकीने आज आपल्यावरती सगळ्यावरती वेळ आलेली आहे, कारण सरकारला सरकार स्वतःला गुरु समजल्यामुळे, सरकारला हे ज्ञान असल्यामुळं कुठल्याही सरकारला, हे संपूर्ण जग आहे, काही भांडवलशाही राष्ट्र आहेत, काही साम्यवादी राष्ट्र आहेत, भारत लोकशाही राष्ट्र आहे, पण इथलं लोकशाही असलं म्हणजे फार श्रेष्ठ नाही. लोकशाही बी त्याचाच बाप आहे आणि साम्यवादी त्याचाच बाप आहे. भांडवलशाही तेच लोक आहेत. अमेरिका हे भांडवलशाही आहे, रशिया चीन साम्यवादी आहेत, भारत हे काही लोकशाही आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये ज्याविषयी खर्च करायला पाहिजे त्या गोष्टीबाबत कुठल्याही सरकारने खर्च करायला केलेलंच नाहीये. सगळ्या सरकारने कशाही जास्त खर्च केलेला आहे संरक्षण डिपार्टमेंटमध्ये प्रचंड खर्च केलेला आहे. आरोग्यासाठी जेवढा खर्च करायला पाहिजे होता तेवढा कुठल्याही सरकारने कुठल्याही देशाने खर्च तेवढा केलेला नाहीये. शिक्षणासाठी जेवढा खर्च करायला पाहिजे होता तेवढा खर्च केलेलाच नाहीये. तेवढी बुद्धी कौशल्य चालवायला पाहिजे होतं तेवढं चालवलंच नाहीये. म्हणून आज सगळ्या जगाला ही वेळ आलेली आहे. जेवढा संरक्षणासाठी खर्च झालाय तेवढा जर आरोग्यासाठी झाला असता, आरोग्यासाठी बुद्धी लावली असती, कौशल्य लावलं असतं, तर आपल्यावरती आज वेळ आली नसती. पण काय करणार, हे सगळं सहन करायला लागणार. कारण सरकारच, प्रत्येक अमेरिका असो किंवा रशिया असो, हे सरकारच सगळं स्वतःला गुरु मानत आहे. त्याच्यामुळं हे सगळं असंच होणार आहे. आणि भलं आपल्याजवळ तरी भयान कुठली सगळं ज्ञान जरी असलं तरी या परिस्थितीच्या प्रभावातून आपल्याला सगळ्यांना जावंच लागणार आहे. तर हे फार भयानक आहे. म्हणून यासाठी म्हटलेलं आहे की गुरु कसा असला पाहिजे. मनुष्याला गुरुची आवश्यकता आहे आणि गुरु याला शास्त्रामध्ये प्रमाण आहे. गुरुची सर्वसामान्य माणसाला आवश्यकता आहे. कशासाठी? कारण भगवंतानी वचन जरी दिलं असलं गीतेमध्ये, यदा यदा धर्मश्रला निर्भवाती, ज्या ज्याला अधर्म होईल त्याला मी प्रकट होईलच की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, ज्या वेळेला अधर्म होईल त्यावेळेला साधूचं रक्षण करण्यासाठी मी येईलच की. पण आज मिथिला की नाही अशी बात आहे की भगवंत येतात अधर्माच्या रक्षणासाठी, येतात धर्मस्थापना करण्यासाठी, साधूच्या रक्षणासाठी येतात. पण आज सर्वसामान्य माणसाची आपली अशी गती आहे की आपण धड शुद्ध भक्त सुद्धा नाही, शुद्ध साधू सुद्धा नाही आणि शुद्ध असुर सुद्धा नाही. हे की आपण आपल्या मनाला प्रश्न विचारून बघूया आपण. म्हणजे इथे कदाचित तुम्ही सगळे कोणी ऐकणारे, लाईव्हवरती कोणी ऐकणारे, मी तुम्हाला म्हणत नाही वास्तविक, मी मलाच म्हणतोय. मी तर बाबा शुद्ध असुर सुद्धा नाही आहे आणि शुद्ध साधू सुद्धा नाही आहे. मी एक मधला व्यक्ती आहे. मग अशा मधल्या व्यक्तीसाठी कोण येणार आहे, भगवंत कसे येणार आहेत? तर भगवंत कोणाला पाठवतात? मग भगवंत अशा आचार्यांना पाठवतात, संताला पाठवतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सिद्ध केलेलं दाखवलेलं आहे, संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे झालो दासतयांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. कि या संताचं आपल्याला दास व्हावं लागणार, आचार्यांचं दास व्हावं लागणार, त्यावेळेला गोपालांची कृपा मिळू शकते. आणि सर्वसामान्य माणसाला हाच उपाय आहे की एखाद्या प्रमाणित गुरुला स्वीकारायला पाहिजे. तो गुरु चार प्रकारचे असतात. तर पथप्रदर्शक गुरु, शिक्षागुरु, दीक्षागुरु आणि चैत्यगुरु. चैत्यगुरु हे प्रत्येकाच्या हृदयात परमात्माने आहेत, परंतु त्याने जर वैदिक ज्ञान ऐकलं असलं परंपरेला तर ते चैत्यगुरूचा उपदेश त्याला समजेल, नाही तर तसा समजत नाही ते. पण आज मितीला आपल्याला शिक्षागुरु आणि दीक्षागुरूची आवश्यकता गरजच आहे. म्हणून तर म्हटलं जातं की किरात हून आंध्र पुलिंद पुलक्षा अबीर शुंभा यवना कसादया ए अन्येच पापा यद पासरया पासरया शुद्धंती तस्मे प्रभविष्णे नमः. हे भगवंता, तुम्हाला मी नमस्कार करतो, कारण तुमच्या तुमच्या आश्रयाला आलेले लोक आहेत, त्यांचा आश्रय जर कुणी घेतला एवढे नालायकातले नालायक लोक म्हणजे आबीर आहेत, किरात आहेत, हून आहेत, आंध्र आहेत, आदिवासी म्हणजे आदिवासीपेक्षाही सगळे खालच्या जमात, यांनी जरी तुम्हाला तुमचा ज्यांनी आश्रय घेतलाय अशा आश्रयाच्या आश्रय अशा लोकांनी जरी घेतला तर असे लोक सुद्धा आत्म्याचं पोषण करू शकतात, आत्म्याचा उद्धार करू शकतात. म्हणून भगवंता, ही तुमची कला, तुमचं कौशल्य किती महान आहे, म्हणून भगवंता मी तुम्हाला वारंवार प्रणाम करतो, असं सुखदेव गोस्वामी परीक्षित राजाला सांगतात. म्हणून खरा गुरु कोण आहे, तर हा पाचव्या भागातला भाग आहे की खरा गुरु कोण आहे. तर खरा गुरुची सहा लक्षण आहेत. पहिलं लक्षण आहे की खरा गुरु स्वतःला भगवंत मानत नाहीये. कुठल्याही प्रसंगामध्ये तो स्वतःची प्रतिमाशी झळकवत नाहीये. कोणाची प्रतिमा झळकवतो? आपल्या गुरुची किंवा भगवंताची. जो गुरु स्वतःलाच हेडलाईट करतो तो वास्तविकपणे त्याला हे ज्ञान आहे, कृष्णापासून मिळालेलं परंपरेत ज्ञान आहे, त्याला व्यवस्थित तो कन्वे करत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. म्हणून स्वतःला तो कधी भगवंत मानत नाही, भगवंताचं गुणगान गातो, तो स्वतःचं गुणगान कधी गात नाही. दुसरी गोष्ट आहे की तो योग्य परंपरेमध्ये आलेला असला पाहिजे. चार परंपरा आहेत, आपल्या कुणाला सांगायची आवश्यकता नाही. ब्रह्ममध्व श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि आणखी कुठला, हा ब्रह्म नाही, ब्रह्म एकच ना, रुद्र संप्रदाय, स्त्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय, याचे वेगवेगळे आचार्य आहेत. ह्या चार परंपरेतल्या योग्य परंपरेतला तो गुरु असला पाहिजे. म्हणून इस्कॉन मधलेच गुरु म्हणजे शुद्ध भक्त असतात असा नाहीये. या चारही परंपरेतले भक्त शुद्ध भक्त असू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे तो कृष्ण तत्वत्ता असला पाहिजे, म्हणजे शास्त्राचा निष्कर्ष त्यांनी कंप्लीट जाणता आला पाहिजे त्याला. शास्त्राचा निष्कर्ष म्हणजे की हे ज्ञान कसं परंपरेगत व्हायला जातं आणि याचा तर्क अनुमान जर विचित्र काढला तर याचे परिणाम किती विचित्र होतात हे त्याला माहीत असलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे तो आपल्या इंद्रियावरती त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. मी सगळं विस्तारण घेणार होतो पण वेळ होत आला, मला लास्टचा मुद्दा भी थोडा घ्यायचा आहे. पाचवी गोष्ट म्हणजे तो श्रीकृष्णावरती पूर्ण आसक्त असतो. आणि सहावी गोष्ट म्हणजे बोले तैसा चाले, तो बोलतो तसा चालतो. असंच नाही की नुसताच बोलतो, बोलतो तसा चालतो देखील. ही सहा लक्षणं ही प्रमाणित गुरुची आहेत. अशा गुरुला आपण स्वीकारलं पाहिजे. बरेच लोक गुरुला स्वीकारलं पाहिजे, गुरुला स्वीकारलं पाहिजे, पण कशा गुरुला? अशा गुरुला स्वीकारलं पाहिजे. मग तर मग गुरु असा मिळत नाही. काही लोकांचा प्रश्न असतो की अरे असे गुरु तर कुठे दिसत नाहीत. मग पण यासाठी उपाय दिलेला आहे की कोणाच्या सर्वसामान्य जीवाच्या मध्ये हृदयामध्ये एवढी तळमळ तरी जिवंत झाली पाहिजे. की काय तळमळ आहे ती? की मी या जन्मात भगवंताला मला प्राप्त करायचेच. अशी ज्यावेळेला तळमळ ज्याला निर्माण होते त्यावेळेला भगवंत स्वतःच त्याच्या जीवनामध्ये गुरु पाठवून देतात. म्हणून आपण उदाहरण बघतो ध्रुव महाराजांचं. आणि ही गुरुपरंपरा एवढी महत्वाची आहे की साक्षात प्रभू रामचंद्रानं भगवान श्रीकृष्णानं याला फॉलो केलेलं आहे. की प्रत्येकानं जीवनामध्ये गुरु स्वीकारला पाहिजे. श्रीकृष्णानं सांदीपनी मुनीला स्वीकारलं, प्रभुरामचंद्र आणि विश्वामित्राला स्वीकारलं, सर्वसामान्य माणसाला देखील गुरु स्वीकारला पाहिजे. आणि तोही भगवंताच्या परंपरेगत आलेल्या प्रतिनिधीला गुरु स्वीकारला पाहिजे, कारण आपण सामान्य माणूस आहोत. तर असं हे सुंदर ज्ञान आहे. तर श्रील प्रभुपाद हे परंपरेत गुरु आहेत, कारण त्यांनी आपल्या प्रेमानं प्रेमळ हृदयानं पाश्चात्य देशातल्या जे आता वर्णन केले ना भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे की हुन म्हणजे रशियन लोक, आंध्र म्हणजे साऊथ इंडियन लोक, पुलकश म्हणजे कुठले वेगवेगळे लोक आहेत तिथं वर्णन केलेलं आहे या श्लोकामध्ये, मंगोलियन म्हणजे अमेरिकन लोक, रेड इंडियन लोक, हे सगळे आदिवासीपेक्षाही भयंकर आहेत. या सगळ्या लोकांना श्रील प्रभुपादांनी परावर्तित केलेलं आहे. कशामुळे? केवळ त्यांच्या भगवंताप्रती असणाऱ्या प्रेमळ हृदयाने आणि केवळ त्यांच्या हृदयामध्ये असणारं जे विशुद्ध प्रेम आहे की सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावा, हे सिम्प्लिसिटी त्यांच्याजवळ असल्यामुळं असे पाश्चात्य लोक आहेत. प्रभुपाद ज्या वेळेला जायचे त्या देशामध्ये ते सगळे लोक आहेत ते आदराने उभे राहायचे आणि त्यांचा स्वीकार करायचे. तर त्यांचा पास्ट टाइम हे संपलं काय ते की किती ते त्यांचा एक पास्ट टाइम महत्वाचा आहे की एका माताजी होती एक, ती रशियामध्ये प्रचार करत होती आणि रशियातल्या लोकांना भक्त बनवत होती. एकदा त्या केजीबी काय साम्यवाद कम्युनिस्ट लोक आहेत ना, केबीजी एजंटने तिला पकडलं, कारण ही बऱ्याच लोकांना प्रचार करते असं म्हणून प्रचार तिला जेलमध्ये टाकलं. तर जेलमध्ये गेल्यानंतर जेलमध्ये जे काही लोक होते त्या जेलमधल्या लोकांना प्रचार करायला लागली. ते जेलर सरकारला त्याने म्हटलं की अरे ही मॅडम आहे ही तिथं बाहेर समाजामध्ये प्रचार करत होती, आता ह्या जेलमधल्या लोकांना प्रचार करायला लागली, ही तर कृष्णाचं हरे कृष्णाचं गायन काय चाललंय. त्यावेळेला त्या केजीबी एजंटला फार मोठा प्रश्न पडला की त्याला काय करायला पाहिजे हिला आता. मग त्या केजीबी एजंटने असं सुचवलं ते जेलरला की म्हणले की मी एक तुम्हाला अशी मंत्री काढून देतो की हिच्यावरती चुडेल सोडेल ती आणि चुडेलद्वारे हिचा वध होईल, मग वध होईल किंवा ती त्याच्यापासून निरुत्तर होईल. त्यावेळेला मग तिला जेलमध्ये डांबलं जातं असं, मग तिला मांत्रिक मातेला बोलवलं जातं आणि ती मांत्रिक येऊन ती अशी मंत्र मारते तिच्यावरती, मग ती तिच्या त्या माताजीच्या डोक्यावरती असा धूर दिसतो आणि सगळे जेलचे पोलीस कॉन्स्टेबल हे सगळे बघत असतात. आणि त्यावेळेला तिचं मात्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असा जप चाललेला असतो आणि ती मंत्र ही मांत्रिक तिच्यावरती असा प्रकार करत असल्यामुळं ती त्या हरे कृष्णच्या मंत्रावेळी मग्न होती, तिच्यावरती काही प्रभाव पडत नव्हता. पण तिला असं जाणवत होतं की कोणीतरी अशी भयानक व्यक्ती माझ्याकडे येते म्हणून. आणि ज्यावेळेला ती भयानक व्यक्ती तिला दिसायला लागली त्यावेळेला ती जोरात म्हणाली जय प्रभुपाद नम ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी नीती नामे प्रभुपाद प्रभुपाद असं म्हणून ती करायला लागली. त्यावेळेला प्रत्यक्ष प्रभुपाद त्या ठिकाणी हजेर झाले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तिच्या डोक्यावरती प्रभुपादांनी हात धरला. म्हणून तो धूर आहे ना तो धूर असा माघारी फिरायला लागला आणि ती जी माताजी होती मांत्रिक ती असा धूर सोडते की त्याला बघते ती धूर असा माघारी फिरायला लागला. त्यावेळेला तो जेलर येतो म्हणतो की अरे तू एवढ्या जेवर करते ही तर ती जास्त तिच्यावरती आणखीच तू बडबड ती आणखी तिच्या गुरुच काय काय करायला लागली ती हिच्यावरती ही काय परिणाम होतो की नाही. ती तांत्रिक माताजी म्हणाली की हिच्यावरती परिणाम होत होता परंतु आता परिणाम व्हायला होत नाही. आता म्हणले का? कारण मी ज्यावेळेला मंत्र मारते त्या ठिकाणी मला एक व्यक्ती दिसतोय तिथे आणि तो व्यक्ती तो धूर तो ते चुडेल आहे त्या चुडेलला त्या धुरामध्ये आलेल्या त्या चुडेलला हकलतोय असा तिच्यावरती त्या चुडेलला प्रभाव करू देत नाही म्हणून मी पूर्ण हतबल आहे मी इथून निघून जाते. म्हणून ती माताजी त्या ठिकून तिथून निघून जाते. तर हे प्रभुपादांचं कार्य आहे. प्रभुपादांनी आपल्या शिष्याला ज्याने या कृष्ण भावनेचा आधार घेतलेला आहे सर्वसामान्य व्यक्ती असू द्या प्रभुपाद त्याला वाचवण्यासाठी येतात. तरी असं त्यांची सिम्प्लिसिटी आहे, त्यांचं प्रेमळ हृदय आहे. म्हणून ही जी परोपकारांची परंपरा आहे आपण कशी वाहत कन्वे केली पाहिजे, तर आपण प्रभुपादांनी आपल्याला शिकवलं आहे की सुंदर भक्तियोग आहे. या सुंदर भक्तियोगाचं आचरण, भक्तियोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे श्रीकृष्णाला आनंद देणं. याच्यामध्ये आपल्याला पंडित बनणं किंवा फार ज्ञानी बनणं, प्रेसिडेंट बनणं किंवा आपलं करिअर घडवणं, प्रसिद्ध बनवणं, हे सगळं काही भक्तियोगामध्ये येत अजिबात येत नाही. भक्तियोग म्हणजे काय आहे की श्रीकृष्णाला आनंद देऊन आपल्या श्रीकृष्णाच्या अनुकंपाद्वारे आपला आपाप उद्धार होणे याची प्रतीक्षा करणं, याला शुद्ध भक्तियोग असं म्हटलं जातं. पण आज मिथिला बऱ्याच अशा इस्कॉनमध्ये सुद्धा असं दिसत नाही, वैदिक ज्ञान परिपूर्ण स्वीकारलं जातं परंतु शुद्ध भक्तियोग ज्याला म्हणतात ते पालन होत नाही. म्हणजेच काय की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी जे मंगलारती लिहिली आहे, शिक्षा चैतन्य महाराजांनी शिक्षाष्ट लिहिलेलं आहे की इथं नाही आपल्या मंदिरात नाही, पण ज्या वेळेला मंगलारती चालू असते त्यावेळेला सुंदर भक्त मंगलारती चालू असताना काही भक्त बाहेर जाऊन जपामध्ये मग्न असतात, काही भक्त मंगलारती चालू असते कोणी गायत्रीच करत असते. मी इथलं सांगत नाही पण मी ज्या वेळेला झोमध्ये होतो त्यावेळेला बघितलं. मी एका भक्ताला प्रश्न विचारला की तुम्ही असं म्हणजे इथे ते नाही आहे तसं ते का असं करतो की एक तर ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे त्यावेळेला गायत्री करायला पाहिजे हे, मग इथं मंगलारती चालली आहे, मंगलारती चालेल ते काय काय हे जे गाणारे लोक आहेत ना ते काय त्याचा स्वतःचा सुंदर आवाज आहे आपल्या सगळ्यांना दाखवायची त्यांची इच्छा असते, म्हणून हे त्यांच्या आवाजाला एवढं महत्व द्यायचं नाही आहे. म्हणून मी आपल्या त्याच्यापेक्षा गायत्री केलेली चांगलं, आपल्या आनंदामध्ये मग्न झालेलं, भक्तीच्या आनंदामध्ये मग्न झालेलं चांगलं. पण हे मी त्यावेळेला कन्फ्यूज झालं की हे नेमकं काय आहे, की खरा भक्ती कुठला आहे नेमका. तर मला त्याचं आज उत्तर मिळालं की खरा भक्तियोग आहे की दोन्ही क्रिया भक्तियोगातले दिसतात, परंतु जे परंपरेने सांगितलेलं आहे तो भक्तियोग आहे. ज्या वेळेला मंगलारती चालती त्याला मंगलारती भगवंताच्या आनंदासाठी चालती. जर तुम्हाला गायत्रीच करायची तुम्ही घरात रूममध्ये बसून कुठे इकडे तिकडेही करू शकता. इथं येऊन तुम्ही भक्तियोगाला म्हणजे विकृत स्वरूप देणं हा खरा भक्तियोग होत नाही. म्हणून हा जो कन्वे करायचा आहे, हा परंपरा कन्वे करायचा, तर शुद्ध भक्तियोगाला चालना मिळाली पाहिजे आणि तो पुढे कन्वे झाला पाहिजे. याच्याविषयी मला आणखी सविस्तर बोलायचं होतं पण वेळ संपलेला आहे म्हणून मी इथं थांबू इच्छितो. हरे कृष्ण. माफ करा, मी इथलं नाही सांगत, मी प्रत्यक्ष झूम मधलं सांगतोय. इथं काय काही भक्तांना काही वेगळं काम असत म्हणून त्या लोक, पण काही लोकांना काम नसतात देखील तरी सुद्धा असं होतं, असं होत जात. ठीक आहे. श्री प्रभुपाद की जय.